नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणारं पाठबळ, सीमापार दहशतवादी कारवाया आणि ऑपरेशन सिंधूर संदर्भात पाकिस्तानकडून होणाऱ्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वपक्षीय भारतीय शिष्टमंडळ आज विविध देशात पोहोचलं. यानंतर दुसरं शिष्टमंडळ आज सायंकाळी रवाना होणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं नीती आयोगाच्या 10व्या प्रशासकीय परिषदेची बैठक सुरू आहे. विकसित भारतासाठी विकसित राज्ये 2047 अशी या वर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे. या बैठकीत देशासमोर येणाऱ्या आव्हानांवर विचार विमर्श करण्यात येत आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात राज्यांची भूमिका आणि विकसित राज्य म्हणून नावारूपाला येण्यात सर्वसमावेशक दीर्घकालीन उपाययोजना यासह उद्यमशीलतेला चालना, कौशल्य वाढ, देशांतर्गत रोजगार निर्मिती यासाठीच्या व्यासपीठाची उपलब्धता या अनुषंगानं बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित आहेत. भारत गेल्या अनेक दशकांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असल्याचं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी म्हटलं आहे. सशस्त्र संघर्षांमध्ये नागरिकांच्या संरक्षणावरील खुल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. ऑपरेशन सिंधूरमध्ये मारल्या गेलेल्या कुख्यात दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानातील वरिष्ठ सरकारी पोलीस आणि लष्करी अधिकारी उपस्थित असल्याचं जगानंही पाहिलं असल्याचं पी हरीश यांनी म्हटलं. नागरिक आणि दहशतवादी यांच्यात पाकिस्तानात फरक करत नाही हे याचं द्योतक आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षाविषयक चर्चेत पाकिस्तानचा सहभाग हा चिंतेचा विषय असल्याचं भारतानं म्हटलं आहे. तसंच याबाबत भारतानं निषेध व्यक्त करत काही प्रश्नही उपस्थित केले. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्ताननं वारंवार नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला असून पाकिस्तानी सैन्यानं या महिन्याच्या सुरुवातीला जाणून बुजून भारतीय सीमावर्ती गावांना लक्ष्य केलं होतं असंही पी हरीश यांनी म्हटलं आहे. युवकांनी दूरदृष्टी, वेळेचं नियोजन आणि नीतीमूल्यांचा अंगीकार करण्याचं आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज आयोजित युवकांशी संबंधित एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तरुणांनी समाजासमोरच्या आजच्या प्रश्नांना समजून घेत त्याची उकल करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि समाजकार्यात योगदान द्यायला हवं असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 122वा भाग असणार आहे. आकाशवाणीसह दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होईल. भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरनंतर सैनिकांच्या सन्मानार्थ सोलापूर इथं आज सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी ऑपरेशन सिंधूरमध्ये कर्तव्य बजावलेल्या सैनिकांच्या शौर्याची आठवण करून दिली. या यात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर जयपूर इथं होणार आहे. हा सामना आज सायंकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. दोन्ही संघ प्ले ऑफच्या लढतीसाठी याआधी अपात्र ठरले. हा सामना आज केवळ औपचारिक असणार आहे. दरम्यान लखनौ इथं काल रात्री झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 42 धावांनी विजय मिळवला. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठीचा संघ आज जाहीर होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयची निवड समिती मुंबई इथं संघ जाहीर करणार आहे. शुभमन गिल याचं नाव या संघाच्या कर्णधारपदासाठी आघाडीवर आहे. या दौऱ्यासाठी नव्या वेगवान गोलंदाजांची निवडही होऊ शकते असं वृत्त आहे. 2009 नंतर यंदा प्रथमच नैऋत्य मान्सून भारतात दाखल होत आहे. नैऋत्य मान्सून पुढील 24 तासात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान येत्या 2 ते 3 दिवसात केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच दक्षिण कोकण, कर्नाटकच्या किनारी भाग, मध्य महाराष्ट्र, गोवा इथं मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उन्हाळी सुट्ट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं हुजूर साहिब नांदेड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुजूर साहिब नांदेड या विशेष गाडीच्या 2 फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. गाडी क्रमांक 7059 हुजूर साहिब नांदेड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी आज रात्री 11 वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि ही गाडी पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, छत्रपती संभाजीनगर, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं रविवारी 2:30 वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात याच गाडीनं गाडी क्रमांक 7060 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुजूर साहेब नांदेड विशेष गाडी उद्या 3:50 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सुटेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.